यिर्मयाह अध्याय 13। परमेश्वराने मला सांगितले, तू जाऊन आपणासाठी तागाचा कमरबंद विकत घे, तो कमरेस गुंडाळ, पण त्याला पाणी लागू देऊ नको। तेव्हा परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे मी कमरबंद विकत घेऊन कमरेस गुंडाळला। मग परमेश्वराचे वचन दुसऱ्याने मला प्राप्त झाले की, तू विकत घेतलेला तुझ्या कमरेस असलेला कमरबंद घे, उठ, फरात नदीकडे जा व तो तेथे खडकाच्या कपारीत लपवून ठेव। मी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे जाऊन तो फरात नदीजवळ लपवून ठेविला। बरेच दिवस लोटल्यावर परमेश्वर मला म्हणाला, उठ, फरात नदीकडे जा व जो कमरबंद तेथे लपवून ठेवण्यास तुला मी सांगितले होते तो घेऊन ये। तेव्हा मी फरात नदीकडे गेलो व कमरबंद जेथे लपवून ठेविला होता तेथून तो खणून काढिला, आणि पाहतो तो कमरबंद खराब कुचकामाचा झाला होता। तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले। परमेश्वर असे म्हणतो, असाच मी यहुदाचा दिमाग, यरुश्लेमेचा मोठा दिमाग नष्ट करीन। ते दुष्ट लोक माझी वचने ऐकत नाहीत, ते आपल्या अंतःकरणाच्या हट्टाप्रमाणे चालतात आणि अन्य देवांची सेवा करण्यास व त्यास भजण्यास त्यांच्या मागे जातात, म्हणून त्यांची गती ह्या निरुपयोगी झालेल्या कमरबंदाप्रमाणे होईल। इस्रायलाचे सर्व घराणे व यहूदाचे सर्व घराणे ह्यांनी माझी प्रजा व्हावे आणि माझे नाम स्तुती व भूषण यास कारण व्हावे म्हणून कमरबंद जसा मनुष्याच्या कमरेस लगटलेला असतो तसे त्यांनी मला लगटून रहावे असे मी केले, तरी त्यांनी मानिले नाही असे परमेश्वर म्हणतो। यास्तव त्यास हे वचन सांग, परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, प्रत्येक सुरई द्राक्षारसाने भरलेली आहे। ते तुला म्हणतील, प्रत्येक सुरई द्राक्षारसाने भरलेली आहे, हे आम्हास ठाऊक नाही काय? तेव्हा त्यास तू सांग, पहा, परमेश्वर म्हणतो, मी या देशाचे सर्व रहिवासी म्हणजे दाविदाच्या गादीवर बसणारे राजे, याजक, संदेष्टे व सर्व यरुश्लेम निवासी यास मद्याने मस्त करीन। त्यास मी एकमेकांवर आदळीन, बाप व मुले ही मी एकमेकांवर आदळीन, मी त्यांची गय करणार नाही, त्यांच्यावर दयामाया करणार नाही, त्यांचा नाश केल्या वाचून राहणार नाही असे परमेश्वर म्हणतो। तुम्ही ऐका, कान द्या, गर्विष्ठ होऊ नका, कारण परमेश्वर हे बोलला आहे। परमेश्वर तुमचा देव अंधकार पाडील, अंधकारमय डोंगरांवर तुमचे पाय ठेचा खातील। तुम्ही उजेडाची अपेक्षा करीत असता उजेड पालटून तो मृत्यूछाया व काळोख करील। त्यापूर्वी त्याला थोर माना, पण तुम्ही ऐकले नाही तर तुमच्या गर्वामुळे माझे हृदय एकांती शोकाकुल होईल। परमेश्वराच्या कळपाचा पाडाव होतो म्हणून मी रडेन, माझ्या डोळ्यातून टपटप आसवे गळतील. राजास व राजमातेस सांग, आसनावरून खाली बसा, कारण तुमच्या वैभवाचा मुकुट तुमच्या शिरावरून खाली पडत आहे. दक्षिणेतील नगरे बंद पडली आहेत, ती उघडावयास कोणी नाही. यहुदाला सर्वस्वी बंदिवान करून नेले आहे, तो पूर्णपणे बंदिवान झाला आहे. उत्तरेकडून जे येत आहेत त्यांच्याकडे नजर वर करून पहा. तुला दिलेला कळप, तुझा रम्य कळप कोठे आहे? ज्यांचा स्नेह संपादन करण्याचा प्रयत्न तू केला त्यास त्याने तुझ्या शिरावर ठेविले तर तू काय म्हणशील? प्रसव वेदना लागलेल्या स्त्रीप्रमाणे तुला क्लेश होणार नाहीत काय? हे मजवर का आले असे आपल्या मनात म्हणशील तर तुझ्या मनस्वी दुष्कर्मामुळे तुझ्या अंगावरील वस्त्राचा पदर सारिला आहे व तुझ्या टाचा जबरीने उघड्या केल्या आहेत. कुशी माणसाला आपली कातडी, चित्त्याला आपले ठिपके पालटता येतील काय? असे घडेल तरच दुष्टतेला सवकलेल्या तुम्हास चांगले आचरण करिता येईल. यास्तव रानातल्या वाऱ्यापुढे भूस उडते तसे मी त्यास उडवीन. परमेश्वर म्हणतो, हा तुझा वाटा, मजकडून तुला मापून दिलेला वतनभाग आहे. कारण तू मला विसरलीस व खोट्यावर भरवसा ठेविलास, म्हणून मी तुझे नेसण तुझ्या तोंडावर उडवीन, म्हणजे तुझी लज्जा दिसेल. तुझे व्यभिचार, तुझे खिदळणे, तुझ्या जार कर्माचे चाळे, ही तुझी घोर कर्मे मी त्या मैदानातल्या टेकड्यांवर पाहिली आहेत. हे यरुशलेमे, तू हाय हाय करणार, तू आपणाला शुद्ध करणार नाहीस काय? असे कोठवर चालणार?